डॉक्टर मेधा कानेटकर लिखित वीमा हे ऑडियो बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडियो बुक इज प्रोड्यूस बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
विमा व्यवसाय हा एक करार व्यवसाय आहे, त्यामुळे सर्वसाधारण विमा महामंडळाद्वारे स्वीकारण्यात येणारे व्यवसायांचे प्रकार हे करारांच्या स्वरूपात असतात. विमा हा दोन पक्षांमधील करार असतो. या करारानुसार विमेदाराच्या जोखीमा विमेकरी स्वीकारून त्याला सुरक्षितता प्रदान करतो. विमा हप्त्यांच्या मोबदल्यात एखादी घटना घडल्यास होणारे आर्थिक नुकसान भरून देण्याची हमी विमा कंपनी विमेदाराला ज्या कराराद्वारे देते त्या कराराला विमा करार असं म्हणतात. भारतात विमा व्यवसायासाठी स्वतंत्र करार कायदा नाही. भारतीय करार कायदा या कायद्याद्वारे विमा व्यवसायाचे नियंत्रण केले जाते. भारतीय मुद्रा कायदा या कायद्याद्वारे प्रत्येक विमा करारासाठी आवश्यक असणारी मुद्रा पैसा किंवा रक्कम निश्चित करण्यात येते. विमा करार हा कायदेशीर करार होण्यासाठी त्यात सर्वसामान्य करारासाठी आवश्यक नियम आणि विमा कराराचे आवश्यक नियम पूर्ण होणं गरजेचं असतं. विमा व्यवसायाचा करार होण्यासाठी आवश्यक नियम पुढील प्रमाणे आहेत. सर्वसाधारण करारांचे नियम हे देखील विमा कराराला लागू होतात. सर्वसाधारण करार कायदेशीर होण्यासाठी पुढील बाबी भारतीय करार कायद्याच्या अनुच्छेद 10 नुसार आवश्यक आहेत. यामधलं पहिलं आहे प्रस्ताव. विमा करार अस्तित्वात येण्यासाठी सर्वप्रथम त्यासंबंधीचा प्रस्ताव समोर येणं आवश्यक आहे. सामान्यपणे प्रस्तावकाकडून हे प्रस्ताव येतात. ज्या व्यक्तीला विमा काढायचा असतो त्या व्यक्तीला प्रस्तावक असे म्हणतात. हा प्रस्ताव सूचनात्मक स्वरूपाचा असतो. विमा कंपनी समोर सूचनेच्या स्वरूपात विमेदार प्रस्ताव ठेवतो. असा प्रस्ताव तोंडी, लेखी, प्रतिनिधीद्वारे किंवा टेलिफोनद्वारे मांडता येतो. भारतात मात्र विम्याचा प्रस्ताव अर्ज भरूनच विम्याचा प्रस्ताव विमा कंपनीकडे केला जातो. दुसरा मुद्दा आहे स्वीकृती. विमेदाराने विम्याचा प्रस्ताव विमा कंपनी समोर ठेवल्यानंतर विमा कंपनीने त्या प्रस्तावाला स्वीकृती देणे गरजेचे असते. जोपर्यंत विमा कंपनी आपली स्वीकृती प्रस्तावकाला कळवित नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाचे करारात रूपांतरण होत नाही. जर विमेकरांनी सशर्त संमती दिली असेल तर विमेकाराने ठेवलेल्या शर्तींना प्रस्तावकाची संमती मिळणं आवश्यक आहे. त्याशिवाय विमा करार अस्तित्वात येणार नाही. विमा कंपनीने विशिष्ट रकमेचा विमा हप्ता मिळाल्यास जोखीम स्वीकारली जाईल अशा स्वरूपाची सशर्त स्वीकृती विमेदाराला दिल्यास विमेदाराने त्या स्वीकृतीतील शर्तीला स्वीकृती देणे आवश्यक आहे. विमा कंपनीच्या शर्तीला विमेदाराची संमती मिळते तेव्हा विमेदार हा विमेकरी बनतो. मुक्त संमती. विमेदार आणि विमा कंपनी या दोन्ही पक्षांच्या मुक्त संमतीने विम्याचा करार होणं आवश्यक आहे. जर एखादा पक्ष दबाव टाकून खोटं सांगून किंवा कपट करून कराराला दुसऱ्या पक्षाची संमती मिळवत असेल तर ती मुक्त संमती ठरत नाही, त्यामुळे तो करार कायदेशीर मानला जात नाही. चौथा मुद्दा आहे कराराची पात्रता. विम्याचा करार करण्यासाठी तसा करार करण्याची पात्रता दोन्ही पक्षांच्या अंगी असणं आवश्यक आहे. सामान्यतः अज्ञानी म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वय असणारी व्यक्ती, कायद्याने अपात्र व्यक्ती म्हणजे गुन्हेगार, सजा भोगत असणारा कैदी किंवा अन्य कारणाने कायद्याने करार करण्यास बंदी असलेली व्यक्ती, दिवाळखोर, न्यायालयाने किंवा धनकोंनी दिवाळखोर घोषित केलेली व्यक्ती, बेडा, भ्रमिष्ट इत्यादी व्यक्ती या कराराला अपात्र असतात. या व्यतिरिक्त इतर सर्वच व्यक्ती करार करण्यास पात्र असतात. त्याचबरोबर प्रत्येक विमेकरी देखील विमा करार करण्यास पात्र असला पाहिजे. कायद्याने नोंदणी झालेली विमा कंपनी ही करार करण्यास नेहमीच पात्र समजले जाते. पाचवा मुद्दा आहे विमा प्रतिफल. कोणत्याही प्रतिफलाशिवाय होणारा विमा करार हा व्यर्थ करार ठरतो. प्रतिफल म्हणजे मोबदला. विमा करारात प्रतिफल म्हणजे विमा कंपनीने विमेदारास करारानुसार स्वीकारलेल्या किंवा दिलेल्या हानी भरणाची किंमत किंवा नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे आश्वासन होय. या उलट अशा प्रकारच्या हानी भरणासाठी किंवा नुकसान भरपाईच्या आश्वासनासाठी विमेदाराने विमा कंपनीला दिलेला विमा हप्ता हे विमा कंपनीचे प्रतिफल ठरते. प्रतिफल दिल्याशिवाय विमा करारातील अटी अंमलात येऊ शकत नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारची जोखीम विमा कंपनी स्वीकारित नाही. सहावा मुद्दा आहे वैध उद्देश. विमा करार हा कायदेशीर असणं तर आवश्यक आहेच, परंतु तो वैध उद्देशासाठीच करण्यात आला पाहिजे. कोणत्याही अवैध कारणासाठी किंवा अवैध वस्तूंसाठी करण्यात आलेला विमा करार हा मुळातच अवैध ठरतो. त्या कराराला कोणताही कायदेशीर आधार मिळू शकत नाही. म्हणूनच विम्याचा करार करताना दोन्ही पक्षांचा हेतू हा कायदेशीर असणं अत्यंत आवश्यक आहे. वरील सर्व माहितीचा अभ्यास केल्यास विम्याचा करार हा अत्यंत काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे असं लक्षात येतं. कारण विम्याच्या करारातून विम्याचा हेतू स्पष्ट होणं आवश्यक आहे. विमा करार संदिग्ध किंवा अनिश्चित स्वरूपाचा असू नये. आधुनिक काळात विम्याचा करार हा छापील कागदावरच करण्यात येतो. यात प्रत्येक व्यक्ती किंवा विमा विषयाची संपूर्ण माहिती सविस्तरपणे लिहिली जाते. विमा करारात तांत्रिक संज्ञांचा उपयोग करण्यात येतो. भारतीय मुद्रा कायद्यानुसार प्रत्येक विमा करारामध्ये निश्चित रकमेच्या मुद्रा असणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील विमा करार हे स्टॅम्प पेपरवरच लिहिण्यात येतात. विमा कराराचे विशेष नियम देखील या ठिकाणी पाहिले जाते. यामध्ये विमा तत्वांचं पालन होणं तेवढंच आवश्यक आहे. यात परस्पर विश्वास तत्व, विमा हित तत्व, हानी भरण तत्व, संभाव्यतेचं तत्व, प्रत्यासन तत्व, सहकाराचं तत्व, अंशदायित्वाचं तत्व, नजीकचे कारण तत्व आणि नुकसान कमी करण्याचे तत्व इत्यादी सर्व तत्वांचा समावेश होतो. या सर्व तत्वांचा आणि नियमांचा विचार करूनच विमा करार हा केला जातो.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिराड कॉलेज तुळशीबाग नागपूर.